नमस्कार, मी जागृती भावसार. लोकशाही लोकलाईव्हच्या ऑडिओ बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज 2 जुलै रविवार. ऐकूया आजच्या महत्वाच्या ठळक घडामोडी. रेल्वे स्थानकावर अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासह ये जा करण्यासाठी नवीन दादरे, सरकते जिने, लिफ्ट अशा सुविधा असल्या तरी जळगावात रेल्वेने येणारे व जाणारे अनेक जण वेळ वाचविण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडत ये जा करीत असल्याचे गंभीर चित्र कायम आहे. त्यामुळे या ठिकाणी जणू मृत्यूशी स्पर्धा सुरू असल्याचं दिसून येतं. जळगाव येथील शिवाजीनगर उड्डाणपुलाखालील सेवा रस्त्याचे काम शनिवारी भर पावसात करण्यात आले. हा प्रकार पाहून अनेकांना धक्का बसला आहे. एवढंच नाही तर यापूर्वीही शिवाजीनगरातील एका चौक परिसरात डांबरीकरण पावसात करण्यात आले होते. महसूल प्रशासनाकडून अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्या वाहनांवर कारवाईचे सत्र सुरूच आहे. आता कारवाईच्या मोहिमेत जिल्हाधिकारी अमन मित्तल हे देखील रस्त्यावर उतरले आहे. शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास जिल्हाधिकाऱ्यांनी ममुराबाद रस्त्यालगत अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या 2 डंपरवर कारवाई केली. नागपूर येथील विदर्भ ट्रॅव्हल्सची वातानुकूलित बस महामार्गाने सायंकाळी पुण्यासाठी निघाली होती. बसमध्ये 32 प्रवासी होते. वर्धा यवतमाळ येथे थांबा घेत वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील राधाकृष्ण हॉटेल येथे जेवणासाठी सगळे उतरले. त्यानंतर बसचा चालक बदलला. बस कार्यालय जवळ असलेल्या इंटरचेंज करून समृद्धी महामार्गावर पुण्याला जाण्यासाठी मार्गस्थ झाली. शिंदखेड राजाकडे जाताना मध्यरात्री 1:30 सुमारास पिंपळखुटा गावानजीक चालकाला डुलकी लागली आणि समृद्धी महामार्गावर धगधगला तो मृत्यू. गेल्या 3 दिवसांपासून कमजोर पडलेल्या पावसाची स्थिती शेतकऱ्यांना चिंता करायला लावणारी आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढे काही दिवस अशीच स्थिती राहणार आहे. मान्सूनच्या या कमजोर स्थितीसाठी अल निनो जबाबदार असल्याचं सांगण्यात येत आहे. अमिषाने गदर 2 या चित्रपटातील एका सीन बद्दल मोठा खुलासा केला आहे. या चित्रपटाचा टीझर जेव्हा प्रदर्शित झाला होता तेव्हा त्यात तारा सिंह हा एका मृतदेहाजवळ बसून रडताना दिसून येतो आहे. हा सीन पाहिल्यानंतर चाहत्यांना असा अंदाज लावला की सिक्वल मध्ये सकीना म्हणजेच अमिषा पटेलचा मृत्यू झालेला आहे. चित्रपटाचा याच महत्वाच्या सीन बद्दल अमिषाने खुलासा केला आहे. नेटकऱ्यांनी जेव्हा असा अंदाज वर्तवला की चित्रपटात सकीनाचा मृत्यू होतो तेव्हा अमिषाने ट्विटरवर त्या सीनचा फोटो शेअर करत या सीन बद्दल तिने माहिती दिली की गदर चित्रपटात सकीनाचा मृत्यू नाही, या चित्रपटातील हा खूप मोठा स्पॉइलर आहे. त्यावरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. ऐकूया आजचा प्रेरणादायी सुविचार. माणसात समज कमी असेल तर गैरसमज व्हायला वेळ लागत नाही. ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडींसाठी ऐकत रहा लोकशाही लोकलाईव्ह, तुमच्या मनातलं.